नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी राजेंद्र दळेकर आपलं स्वागत करतो. ठळक बातम्या. नक्षलविरोधी अभियानामुळे नक्षलग्रस्त भागात विकासाची नवी पहाट, राष्ट्रपतींचं प्रतिपादन. राज्यात 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांसाठी मतदान प्रक्रिया शांततेत पूर्ण. वयोवृद्धांसह नवमतदारांनी उत्साहात बजावला मतदानाचा हक्क. आणि आयसीसी T20 विश्वचषक स्पर्धेला प्रारंभ. आता सविस्तर बातम्या. नक्षलविरोधी अभियानामुळे नक्षलग्रस्त भागात भीतीचं वातावरण संपलं असून विकासाची नवी पहाट उजाडली असल्याचं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं आहे. छत्तीसगडमध्ये जगदलपूर इथं बस्तर मंडूम उत्सवाचं उद्घाटन केल्यानंतर राष्ट्रपती बोलत होत्या. त्या म्हणाल्या,
छत्तीसगढ में बड़ी संख्या में पहले माओवादी से प्रभावित लोग रहते थे और वो लोग आज आत्मसमर्पण कर चुके हैं. सरकार ये सुनिश्चित कर रही है कि जो लोग हथियार छोड़कर मुख्य धारा में लौटे हैं और सामान्य जीवन जी सके, उनके लिए अनेक विकास और कल्याणकारी योजनाएं चलाए जा रहा है. सरकार के प्रयास और इस क्षेत्र के लोगों के सहयोग के बल पर आज बस्तर में विकास का नया सूर्योदय हो रहा है.
गडचिरोली जिल्ह्यात महाराष्ट्र आणि छत्तीसगड सीमेवर सुरक्षा दलाबरोबर झालेल्या चकमकीत 7 नक्षलवादी मारले गेले. या भागात आता फक्त 7 नक्षलवादी शिल्लक राहिल्याचं पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी आज वार्ताहरांना सांगितलं. 31 मार्चपर्यंत गडचिरोली जिल्हा नक्षलमुक्त होईल असा विश्वास निलोत्पल यांनी व्यक्त केला. राज्यात 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांसाठीची मतदान प्रक्रिया शांततेत पूर्ण झाली. या मतदानाची परवा 9 तारखेला मतमोजणी होणार आहे. मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, परभणी, लातूर तसंच धाराशिव या 4 जिल्हा परिषदा आणि 36 पंचायत समित्यांसाठी मतदान झालं. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात दुपारी 3:30 वाजेपर्यंत 51.30% मतदान झालं. परभणी जिल्ह्यात दुपारी 3:30 वाजेपर्यंत 55.71%, लातूर जिल्ह्यात सुमारे 50%, तर धाराशिव जिल्ह्यात दुपारी 3:30 वाजेपर्यंत 50.7% मतदानाची नोंद झाली. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी बारामतीमधल्या काटेवाडी इथं मतदानाचा हक्क बजावला. मंत्री बाबासाहेब पाटील यांनी लातूर जिल्ह्यातल्या शिरूर ताजबंद इथं, आमदार अभिमन्यू पवार यांनी कासार शिरशी इथं, तर आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी औराद शहाजनी इथं मतदान केलं. आमदार अमित देशमुख आणि धीरज देशमुख यांनी बाभळगाव इथं मतदानाचा हक्क बजावला. परभणी जिल्ह्यात पालकमंत्री मेघना बुल, आमदार अनुराधा चव्हाण यांनी तसंच जालन्याचे खासदार कल्याण काळे यांनी फुलंब्री इथं, तर माजी मंत्री अब्दुल सत्तार यांनी सिल्लोड इथं मतदानाचा हक्क बजावला. खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांनी धाराशिव तालुक्यातल्या गोवर्धनवाडी इथं, आमदार तानाजीराव सावंत यांनी परंडा तालुक्यातल्या मुगाव इथं, आमदार कैलाश पाटील यांनी सारोळा इथं, तर आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी तेर इथं सपत्नीक मतदानाचा हक्क बजावला. उमरगा तालुक्यातल्या कोथळी इथल्या 91 वर्षीय आजी सुमनबाई नेमिनाथ गुरव यांनी मतदान केंद्रावर जाऊन आपल्या मतदानाचा हक्क बजावला, तर परभणी जिल्ह्यात विश्रांती भोसले या नवमतदारांनी पहिल्यांदाच मतदानाचा हक्क बजावला. आपल्या भावना तिनं आकाशवाणीकडे या शब्दात व्यक्त केल्या.
आज पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेचं फर्स्ट टाइम मतदान केलेलं आहे. इथे चांगल्या प्रकारे मला प्रोसेस सांगितलेली आहे. सर्वांनी मतदान करावे, मी मतदान केलेले आहे. संविधानानं सांगितलेलं आहे आपण सर्वांनी मतदान केलंच पाहिजे.
नाशिक जिल्ह्यातल्या मालेगाव महानगरपालिकेच्या महापौरपदी इस्लाम पक्षाच्या नसरीन बानो खालिद शेख तर उपमहापौरपदी समाजवादी पार्टीच्या शान ए हिंद यांचा विजय झाला आहे. आज सकाळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विशेष सभेत ही निवडणूक प्रक्रिया पार पडली. मुंबई महानगरपालिकेच्या महापौरपदासाठी भारतीय जनता पार्टीनं रितू तावडे यांचं नाव आज जाहीर केलं, तर उपमहापौरपदासाठी शिवसेनेनं संजय घाडी यांना उमेदवारी दिली आहे. भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी रितू तावडे यांच्या, तर शिवसेना नेते राहुल शेवाळे यांनी संजय घाडी यांच्या उमेदवारीची घोषणा केली.
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्रं आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर, तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
सहकारातून समृद्धी हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं स्वप्न साकार करण्यासाठी विद्यार्थ्यांनी संपूर्ण कार्यक्षमतेनं सहकार क्षेत्रात काम करावं असं आवाहन केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी केलं आहे. ते आज पुण्यात वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकार प्रबंध संस्थेत कृषी व्यवसाय व्यवस्थापन पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या 31व्या दीक्षांत समारंभात बोलत होते. ते म्हणाले,
देश में पहली बार सहकारिता क्षेत्र के लिए नया विश्वविद्यालय की स्थापना हुई. गुजरात के इरमा के प्रीमाइसेस में ये नया हमारा विश्वविद्यालय अभी शुरू हो गया और वर्ष 2025 के अप्रैल में संसद के दोनों सदनों में त्रिभुवन सहकारी विश्वविद्यालय विधेयक पास हुआ और सहकारी क्षेत्र में पहला विश्वविद्यालय की स्थापना हुई। ये बहुत ही ऐतिहासिक और क्रांतिकारी निर्णय था जो हमारे प्रधानमंत्री जी और अमित भाई के नेतृत्व में हुआ।
महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरणाचे राज्यस्तरीय पारितोषिक जाहीर झाली आहेत। विद्यापीठ गटात अकोला इथल्या डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाला सलग तिसऱ्या वर्षी प्रथम पारितोषिक मिळालं आहे। कुलगुरू डॉ शरद गडाख यांच्या नेतृत्वात सौर ऊर्जेच्या प्रभावी वापरातून ऊर्जा संवर्धनात विद्यापीठाच्या भरीव कामगिरीमुळे हे पारितोषिक विद्यापीठाला मिळालं आहे। बुलढाणा जिल्ह्यात शेगाव इथं उद्या संत श्री गजानन महाराजांचा 148वा प्रकट दिन उत्सव साजरा होणार आहे। राज्यातल्या विविध जिल्ह्यातून अनेक दिंड्या शेगावकडे मार्गस्थ झाल्या आहेत। या पार्श्वभूमीवर उद्या गजानन महाराज मंदिर 24 तास खुलं राहणार आहे। दरम्यान आज खामगाव शेगाव मार्गावरच्या लासुरा परिसरात एका वाहनातून पडून एका वारकऱ्याचा मृत्यू झाला। भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाच्या वतीनं शेगाव इथं येत्या 25 ते 28 फेब्रुवारी दरम्यान राष्ट्रीय आयुष आरोग्य मेळावा 2026 घेतला जाणार आहे। केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांनी आज शेगाव इथं पत्रकार परिषदेत ही माहिती दिली। बुलढाणा जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी या मेळाव्याचा लाभ घ्यावा असं आवाहन जाधव यांनी केलं आहे। आयसीसी T20 विश्वचषक स्पर्धा आजपासून सुरू झाली। भारताचा या स्पर्धेतला पहिला सामना अमेरिका संघासोबत आज संध्याकाळी 7 वाजता मुंबईतल्या वानखेडे मैदानावर होणार आहे। तत्पूर्वी नेदरलँड आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या आजच्या पहिल्या सामन्यात पाकिस्तान संघानं नेदरलँड संघाचा 3 गडी राखून पराभव केला। दरम्यान कोलकाता इथं वेस्ट इंडिज आणि स्कॉटलँड यांच्यात सध्या सामना सुरू आहे। बीसीसीआय अर्थात भारत क्रिकेट नियामक मंडळानं 19 वर्षाखालील भारतीय पुरुष क्रिकेट विश्वचषक विजेत्या संघाला 7.5 कोटी रुपयांचं बक्षीस जाहीर केलं आहे। काल हरारे इथल्या हरारे स्पोर्ट्स क्लबमध्ये झालेल्या आयसीसी 19 वर्षाखालील पुरुष क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारतानं इंग्लंडचा 100 धावांनी पराभव करून 6व्यांदा विश्वचषक पदक पटकावलं आहे। देशाला महासत्ता करायचा असेल तर देशाचे शेतकरी आर्थिक सक्षम झाले पाहिजेत असं मत नीती आयोगाचे सदस्य डॉ रमेश चंद यांनी व्यक्त केलं। ते आज बीड जिल्ह्यातल्या परळी इथं बोलत होते। देशातील एकूण क्षेत्रापैकी केवळ 15% एवढीच फळबाग लागवड केली जात असून उत्तम दर्जाची फळं देशातून निर्यात झाली पाहिजेत अशी अपेक्षा रमेशचंद यांनी व्यक्त केली। छत्रपती संभाजीनगर इथं 28 केंद्रावर शिक्षक पात्रता परीक्षा TET आजपासून सुरळीतपणे सुरू झाली। या 28 केंद्रावर एकूण 12,660 उमेदवारांनी परीक्षा देण्यासाठी नोंदणी केली आहे। बीड जिल्ह्यातल्या केज तालुक्यातल्या एडेश्वरी साखर कारखाना परिसरात दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं भव्य स्मारक उभारण्यात येणार आहे। बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी ही घोषणा केली। एडेश्वरी साखर कारखाना परिसरात झालेल्या एका पत्रकार परिषदेत ते बोलत होते। छत्रपती संभाजीनगर इथं आज माता रमाई यांच्या जयंतीनिमित्त शहरात विविध ठिकाणी सामाजिक सांस्कृतिक उपक्रम राबवण्यात आले। कॅनॉट परिसरात रमाई यांच्या जयंतीनिमित्त एस्थेटिक कल्चरल ग्रुपच्या वतीनं आज पहाटे रमाई पहाट हा विशेष सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आला। शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या। नक्षल विरोधी अभियानामुळे नक्षलग्रस्त भागात विकासाची नवी पहाट, राष्ट्रपतींचं प्रतिपादन। राज्यात 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांसाठीची मतदान प्रक्रिया शांततेत पूर्ण। वयोवृद्धांसह नवमतदारांनी उत्साहात बजावला मतदानाचा हक्क। आणि आयसीसी T20 विश्वचषक स्पर्धेला प्रारंभ। याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। आमचं यानंतरचं मराठी बातमीपत्र उद्या सकाळी 7:10 नमस्कार।